श्रीगणेशाय नमः। अयोध्याकांड पंचम सर्ग भगवंताचे वनगमन। श्री महादेव म्हणाले, हे पार्वती, जानकी आणि लक्ष्मण यांच्यासह मार्गावरून जाताना श्री रामचंद्रांना पाहून आणि कैकेयीला दशरथाने दिलेले वरदान इत्यादी ऐकून सर्व नगरवासी लोक दुःखाने व्याकुळ होऊन गेले आणि ते एकमेकांना म्हणू लागले, हाय हाय, कामी राजा दशरथाने आपल्या सत्यप्रतिज्ञप्रिय पुत्राला एका स्त्रीसाठी सोडून दिले, त्यांची सत्यपरायणता कुठे उरली? आणि दुष्ट कैकेयीने सुद्धा सत्यवाद्याने प्रिय करणाऱ्या रामाला कसे बरे वरात हाकलून दिले? ती तर नेहमी श्रीरामांची प्रशंसा करीत असे, ती आज कशी बरी अशी क्रूर कर्म करणारी आणि मूढबुद्धी झाली। लोक हो, आता आपण येथे राहायचे नाही, आजच जेथे आपली पत्नी आणि धाकटा भाऊ लक्ष्मण यांच्यासह श्रीराम जाणार आहेत, आपण सुद्धा तेथे वरात जाऊया। हाय हाय, पहा ना, आज जानकी पायी चालत आहेत। पूर्वी कधीतरी कुणीतरी पुरुषाने जगतसुंदरी जानकीना पाहिले तरी होते काय? त्या आज पडदा न घेता जमावसून पायी चालत आहेत। लोक हो, सर्व लोकांमध्ये अद्वितीय सुंदर असलेल्या रामाना तुम्ही पहा ना, ते सुद्धा आज हत्ती आणि घोडे याशिवाय पायी निघाले। कैकेयी नावाचे राक्षसी जणू सर्वांचा नाश करण्यासाठी जन्माला आली आहे। सीतादेवीना पायी चालताना पाहून श्रीरामानासुद्धा दुःख झाले असणारच, परंतु काय करावे, याबाबतीत दैव हेच बलवान आहे, त्यापुढे पुरुषाचा प्रयत्न हा बलहीन ठरतो। अशा प्रकारे बोलत त्या सज्जन माणसांचा समुदाय दुःखाने व्याकुळ झाला असताना मुनिश्रेष्ठ वामदेव त्या सज्जन लोकांच्या समूहामध्ये येऊन त्यांना सांगू लागले, तुम्ही श्रीराम आणि सीता यांच्याबद्दल मुळीच शोक करू नका, मी तुम्हाला खरीखुरी गोष्ट सांगतो, ती ऐका। हे श्रीराम म्हणजे श्रेष्ठ असे आदिनारायण भगवान विष्णू आहेत असे म्हटले जाते, आणि जानकी म्हणजे योगमाया या नावाने प्रसिद्ध असणारी विष्णूंची लक्ष्मी आहे, आणि यावेळी लक्ष्मण हे नाव असणारा शेष त्या रामांच्या मागोमागात आहे। परमात्मा हाच आपल्या मायेच्या गुणाने युक्त होऊन जणू त्या त्या शरीरधारी व्यक्तीप्रमाणे भासतो। रजोगुणाने युक्त होऊन हाच परमात्मा विश्व निर्माण करणारा ब्रह्मदेव झाला आहे, आणि सत्वगुणाने संपन्न होऊन तोच तीन लोकांचे पालन करणारा भगवान विष्णू बनतो। तसेच कल्पाच्या शेवटी तमोगुणाचा आश्रय घेऊन हाच जगाच्या प्रलयाचे कारण असणारा रुद्र बनतो। पूर्वी या रघुनाथाने मत्स्यरूप घेऊन आपला एक भक्त वैवस्वत मनु याला प्रलय समय नावेत घालून त्याचे रक्षण केले। पूर्वी समुद्रमंथनाच्या वेळी मंदर पर्वत हा सुतल लोकाप्रत गेला असता कुर्मरूपी रघुश्रेष्ठाने त्या पर्वताला आपल्या पाठीवर धारण केले। प्रलयकाळी जेव्हा पृथ्वी रसातळाला गेली तेव्हा रघुनंदन वराह झाले आणि त्याने आपल्या सुयाच्या टोक्यावर धरून पृथ्वीला वर आणले। तसेच पूर्वी नरसिंहाचे रूप धारण करून त्याने प्रल्हादाला वर दिला। त्यावेळी त्याने तिन्ही लोकांना काट्याप्रमाणे सलणाऱ्या त्या दैत्यराज हिरण्यकश्यपूला आपल्या नखाने फाडून टाकले। आधी तिने एकदा इंद्र या आपल्या पुत्राचे राज्य हरण केले गेले असे पाहून श्रीरामांची प्रार्थना केली, तेव्हा वामन रूप धारण करून बळीराजाकडे याचना करून त्याने पुन्हा ते इंद्राचे राज्य मिळवले व इंद्राला दिले। दुष्ट अशा क्षत्रियामुळे झालेल्या पृथ्वीच्या भाराचे निवारण करण्यासाठी श्रीराम भृगुपुत्र परशुराम झाले। तेच जगाचे स्वामी असलेले परमात्मा आता श्रीराम झाले आहेत। आता तेच रावण इत्यादी कोट्यवधी राक्षसांना ठार करणार आहेत। त्या दुरात्म्या रावणाचे मरण माणसाच्या हातूनच होईल असे ठरले आहे। तसेच आपल्या पूर्वजन्मात विष्णू हा आपला पुत्र व्हावा म्हणून महाराज दशरथाने विष्णूची आराधना तपस्येच्या द्वारा केली होती, म्हणून हरी त्या दशरथांचे पुत्र झाले आहेत, तेच हे विष्णू म्हणजे श्रीराम होत। आता ते रावणाचा वध करण्यासाठी लक्ष्मणांना बरोबर घेऊन आजच वनात जाणार आहेत। ही सीता म्हणजे जगाची उत्पत्ती स्थिती आणि लय करणारी भगवान विष्णूंची साक्षात माया आहे। या रामाच्या वनगमनाच्या बाबतीत राजा दशरथ किंवा कैकेयी हे सुद्धा अणुमात्रही कारण नाही, कारण पृथ्वीचा भार उतरवण्यासाठी नारदाने कालच रामाची प्रार्थना केली होती। त्यावेळी स्वतः श्रीरामाने सुद्धा नारदांना सांगितले होते की मी उद्याच वनात जाईन, म्हणून हे भोळ्या लोकांनो, रामाच्या बाबतीत तुम्ही चिंता करणे सोडून द्या। या पृथ्वीवर जे लोक नित्य राम राम असा जप करतील त्यांना कधीही मृत्यूचे भय इत्यादी असणार नाही। अशा स्थितीत त्या महात्म्या श्रीरामांना दुःख होईल अशी शंका तरी करणे कसे बरे शक्य आहे? कलियुगात केवळ प्रभू रामांच्या नामानेच मुक्ती प्राप्त होऊ शकते अन्य कोणत्याही उपायाने नाही। भक्तांना भगवंताच्या गुणकीर्तनाचा सुयोग देण्यासाठी आणि रावणाचा वध करण्यासाठी जगाचे कर्ते प्रभू रामचंद्र माया मानुष्य रूप धारण करून या जगात लीला करीत आहेत। तसेच राजा दशरथांचे मनोरथ सिद्ध होण्यासाठी यांनी मनुष्य शरीर धारण केले आहे असे नगरवासी लोकांना सांगून महामुनी वामदेव थांबले। असे ऐकल्यास श्रीराम हे सर्व व्यापक विष्णू भगवान आहेत हे सर्व द्विजांना कळले। मग आपल्या मनातील संशय त्यांनी सोडला आणि ते रामचंद्राचेच चिंतन करू लागले। राम आणि सीता यांच्या रहस्याचे मनन जो कोणी नित्य करेल त्याची श्रीरामाचे ठाई विज्ञानपूर्वक दृढ भक्ती होईल। तुम्ही सर्वजण रामांना प्रिय आहात म्हणून मी हे सांगितले आहे परंतु हे रहस्य गुप्त राखावे असे सांगून ते विप्रश्रेष्ठ वामदेव तेथून निघून गेले। तेव्हा श्रीराम हे परमात्माच आहेत असे त्या पौरजनांना सुद्धा कळून आले। नंतर लक्ष्मण आणि सीता यांच्यासह श्रीराम कोणताही अडथळा न येता आपल्या पित्याच्या महालात गेले आणि ते कैकेयीला म्हणाले मातोश्री तुमच्या इच्छेप्रमाणे वनवासात जाण्याचा निश्चय करून आम्ही तिघे जण येथे आलो। आता चट दिशी पिताजीने आम्हाला आज्ञा करावी। श्रीरामाने तिला असे सांगितल्यावर कैकेयी झट दिशी उठली आणि तिने स्वतःच राम लक्ष्मण सीता यांना वलकले दिले। तेव्हा रामचंद्राने आपली राजोचित वस्त्रे काढून टाकली व वल्कले धारण केली। लक्ष्मणाने सुद्धा तसेच केले परंतु सीता मात्र ती वल्कले परिधान करण्याचे जाणत नव्हती म्हणून वस्त्रे हातात घेऊन ती लाजेने श्रीरामांच्या मुखाकडे पाहू लागली। तेव्हा श्रीरामाने ती वल्कले घेऊन सीतेच्या रेशमी वस्त्रावरच गुंडाळून टाकली। ते पाहून सर्व राजस्त्रिया सर्व बाजूने रडल्या। तेव्हा तो रडण्याचा आवाज ऐकून वसिष्ठाने रागाने कैकेयीची निर्भत्सना करीत म्हटले अगं दुष्ट स्त्रिये तू फक्त रामासाठीच वनात जाण्याचा वर मागितलेला आहेस ना तर मग तू सीतेला सुद्धा वनात जाण्यास योग्य अशी वल्कले का बरं देत आहेस। जर पतिव्रता सीतेलाही भक्तीने श्रीरामांच्या मागोमाग जाण्याची इच्छा असेल तर ती सतत दिव्य वस्त्रे धारण करून आणि सर्व अलंकाराने विभूषित होऊन श्रीरामांचे वनातील दुःख हरण करीत रात्रंदिवस रामांना आनंदित करू दे। नंतर महाराज दशरथसुद्धा सुमंताला म्हणाले सुमंता तू रथ घेऊन ये वनवासी लोकांना प्रिय असणारे राम इत्यादी रथात बसून जाऊ देत असे बोलून आणि लक्ष्मणासह रामाला तसेच सीतेला पाहून ते दुःखाने जमिनीवर पडले आणि अश्रूने भरलेल्या डोळ्याने ते रडू लागले। मग रामाच्या देखतच सीता चट दिशी रथात चढली। नंतर पित्याला प्रदक्षिणा करून राम रथात चढले। दोन तलवारी दोन धनुष्य आणि बाणांचे दोन भाते घेऊन लक्ष्मणाने रथात आरोहण केले आणि त्याने सारथ्याला रथ हाकण्याची प्रेरणा दिली। तेव्हा राजा दशरथ म्हणू लागले अरे सुमंता थांब थांब परंतु निघ निघ असे म्हणत श्रीरामाने सुमंताला रथ हाकण्यास प्रेरणा दिली। श्रीराम दूर निघून गेल्यावर महाराज दशरथ मूर्छित होऊन धरणीवर पडले। नंतर हे रामा थांब थांब असा आक्रोश करीत सर्व नगरवासी बाल वृद्ध श्रेष्ठ ब्राह्मण रथाच्या मागोमाग चालले। खूप वेळ रडून झाल्यावर राजा दशरथ आपल्या सेवकांना म्हणाले मला राममाता कौसल्याच्या महालाकडे न्या तेथे काही काळापर्यंत माझे हे जीवन दुःखातून टिकू शकेल यानंतर रामाच्या वियोगामुळे मी फार काळ जिवंत राहू शकणार नाही। त्यानंतर कौसल्याच्या महालात प्रवेश करताच राजा मूर्छित होऊन पडले। नंतर पुष्कळ वेळाने शुद्धीवर आल्यानंतर ते गप्पच पडून राहिले। इकडे श्रीरामचंद्र तमसा नदीच्या तीरावर पोहोचले आणि तेथे सुखाने राहिले। रात्रीच्या वेळी कोणताही आहार न करता केवळ पाणी पिऊन राम सीतेसह एका वृक्षाच्या खाली झोपी गेले। तेव्हा धर्मात्मा आणि धर्मज्ञ असा लक्ष्मण हातात धनुष्य घेऊन सुमंतासह रामाचे रक्षण करीत राहिला। सर्व नगरवासी लोकही तेथे आले आणि ते रामाच्या जवळ राहिले। श्रीरामानं अयोध्या नगरीला परत तरी नेऊ नाहीतर आपणही त्यांच्याबरोबर वनात जाऊ असा त्यांचा निश्चय करताच रामांना अतिशय आश्चर्य वाटले। काही झाले तरी मी अयोध्या नगरीत परत जाणार नाही तेव्हा हे लोक माझ्याबरोबर वनात येऊन क्लेशच भोगतील असा विचार करून राम सुमंताला म्हणाले हे सुमंता तू रथ घेऊन ये आपण आता ताबडतोब निघूया। श्रीरामांची अशी आज्ञा झाल्यावर सुमंताने सुद्धा रथाला घोडे जोडले। मग राम आणि सीता लक्ष्मण हे सुद्धा चढ दिशी रथात चढले आणि तेथून झपाट्याने निघून गेले। अयोध्येकडे तोंड करून काही अंतर गेले नंतर ते दूर वनात निघून गेले। प्रातःकाळ होताच नगरवासी लोक उठले पण त्यांना राम कुठेच न दिसल्याने ते सर्वजण फार दुःखी झाले। रथाच्या धावेने आक्रमिलेला मार्ग पाहत पाहत ते अयोध्या नगरीत पोहोचले. नंतर दररोज सीतेसह रामांचे ध्यान मनात करीत ते तेथेच राहू लागले. इकडे सुमंताने सुद्धा आदरपूर्वक रथ वेगाने चालवला. नंतर विस्तृत असा ग्रामीण भाग पाहत पाहत सीतेसह श्रीराम शृंगवेर नगरापासून अगदी जवळच असणाऱ्या गंगा नदीच्या तीरावर पोहोचले. गंगा नदी पाहून त्यांनी आनंदाने तिला नमस्कार केला आणि गंगेत स्नान केले. नंतर रघुश्रेष्ठ राम शिस्वी वृक्षाच्या सावलीत बसले. त्यावेळी लोकांच्या मुखातून रामांच्या आगमनाचा मंगल समाचार ऐकल्यावर निषाद राजगुह आनंदाने आपले स्वामी आणि मित्र असलेल्या श्री रघुनाथाला भेटण्यास भक्तीने युक्त होऊन फळे मध फुले इत्यादी घेऊन सत्वर त्याच्या येऊन पोहोचला. नजराची सामग्री पुढे ठेवून तो श्रीरामापुढे दंडवत जमिनीवर पडला. तेव्हा गुहाला त्वरित उठवून श्री रघुनाथाने आलिंगन दिले. त्यानंतर श्रीरामाने त्याचे कुशल विचारले. मग हात जोडून गुह म्हणाला, हे लोक पावन रामा, आज मी धन्य झालो. आज निषाद जातीतील माझा जन्म सफल झाला. हे रघुश्रेष्ठा, तुमच्या शरीराचा स्पर्श झाल्याने मला फार मोठा आनंद आला आहे. हे रघुवरा, तुमच्या सेवकाचे हे निषाद राज्य तुमचेच आहे. म्हणून हे रघुनाथा, आता येथेच राहून तुम्ही आमचे पालन करा. या आपण माझ्या नगरात जाऊ. तुम्ही माझे घर पावन करा. हे भगवन, जी काही फळे मुळे इत्यादी मी तुमच्यासाठी गोळा केलीत ती तुम्ही घ्या. हे सूरश्रेष्ठा, मी तुमचा दास आहे, तुम्ही माझ्यावर कृपा करा. अतिशय प्रसन्न झालेले श्रीराम त्याला म्हणाले, मित्रा, प्रतिज्ञा पालन करण्यासाठी 14 वर्षे मी कोणत्याही गावात अगर घरात प्रवेश करणार नाही. तसेच दुसऱ्या कोणी दिलेली कोणतीही फळे आणि मुळे मी खाणार नाही. तुझे संपूर्ण राज्य माझेच आहे, कारण तू माझा अतिशय लाडका मित्र आहेस. त्यानंतर वडाचा चीक मागून घेऊन लक्ष्मणाने आणि श्रीरामाने योग्य रीतीने जटाजूट बांधला. सीतेबरोबर श्रीराम फक्त पाणी प्याले. तितक्यात कुश पाने इत्यादींच्या सहाय्याने लक्ष्मणाने जमिनीवर शय्या तयार केली. पूर्वी ज्याप्रमाणे अयोध्यानगरीतील प्रासादातील महालामध्ये जनकनंदिनीसह राम शृंगारलेल्या अशा पलंगावर झोपत होते, त्याप्रमाणे त्या कुशशय्येवर राम सीतेसह सुखाने पोहोचले. त्यानंतर जवळच धनुष्यधारी गुहाबरोबर बाण भाता आणि धनुष्य घेतलेला लक्ष्मण धनुष्य सज्ज ठेवून सर्वत्र पाहत पाहत श्रीरामचंद्राचे रक्षण करू लागला. इति श्रीमद अध्यात्मरामायणे उमामहेश्वर संवादे अयोध्याकांडे पंचमसर्ग समाप्ता.